पहिले शमुएल अध्याय 18. तेव्हा असे झाले की दाविदाने शौलाशी बोलणे समाप्त केले असता योनाथानाचा जीव दाविदाच्या जीवाशी जडला होता आणि योनाथान आपल्या जीवासारखी त्याच्यावर प्रीती करू लागला होता. त्या दिवशी शौलाने त्यास ठेवून घेतले आणि त्यास त्याच्या वडिलाच्या घरास माघारी जाऊ दिले नाही. मग योनाथानाने दाविदाशी मैत्रीचा करार केला कारण तो आपल्या जीवासारखी त्याचवर प्रीती करीत होता. योनाथानाने आपल्या अंगातील जो झगा होता तो काढून दाविदाला दिला आणि आपले अंगवस्त्रे आणि आपली तलवार व आपले धनुष्य व आपला कमरबंद ही त्यास दिला. तेव्हा शौल दाविदाला जेथे जेथे पाठवी तेथे तेथे तो चतुराईने वागत असे. शौलाने त्यास लढाईच्या मनुष्यांवर नेमिले आणि तो शौलाच्या चाकराच्या दृष्टीतही मान्य झाला. मग असे झाले की ते त्या पलिष्ट्याला मारून माघारी आले तेव्हा स्त्रिया इस्रायलाच्या सर्व नगरातून गात व नाचत डफ व झांजा वाजवीत शौल राजाची भेट घ्यावयास निघाल्या. त्या स्त्रिया नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे गात होत्या की शौलाने हजारास मारले आणि दाविदाने 10,000 मारले. तेव्हा शौलाला फार राग आला आणि त्या गाण्याने त्यास वाईट वाटून त्याने म्हटले, त्यांनी दाविदाला 10,000 यश दिले आणि मला मात्र 1,000 यश दिले. राज्याशिवाय त्यास आणखी अधिक काय मिळायचे राहिले? त्या दिवसापासून पुढे शौल दाविदाकडे संशयाने पाहू लागला. मग दुसऱ्या दिवशी असे झाले, देवापासून दुष्ट आत्मा शौलावर जोराने आला तेव्हा तो घरात बडबडत होता. म्हणून दाविद रोजच्या प्रमाणे आपल्या हाताने वाद्य वाजवीत होता. शौलाच्या हाती त्याचा भाला होता. तेव्हा शौलाने भाला मारण्यासाठी उगारला कारण त्याने म्हटले, मी दाविदाला मारून भिंतीशी खेळेन. परंतु दाविद त्याच्या समोरून दोनदा निसटून गेला. मग शौल दाविदाचे भय धरू लागला कारण परमेश्वर शौलाला सोडून दाविदाच्या बरोबर होता. शौलाने त्यास आपल्यापासून दूर करून त्यास आपल्या हजारांचा सरदार करून ठेवले. दाविद लोकांच्या देखत आत बाहेर जात येत असे. दाविदाची त्याच्या सर्व मार्गात भरभराट झाली कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता. जेव्हा शौलाने बघितले त्याची भरभराट झाली आहे तेव्हा त्यास त्याचा धाक बसला. परंतु सर्व इस्रायली आणि यहुदी दाविदावर प्रीती करीत होते कारण की तो त्यांच्या देखत आत बाहेर जात येत असे. मग शौलाने दाविदाला म्हटले, पहा, मी आपली वडील कन्या मेरब ही तुला पत्नी करून देईन. माझ्यासाठी तू केवळ शूर हो आणि परमेश्वरासाठी लढाया कर. कारण शौल म्हणाला, माझा हात त्याचवर न पडो पण पलिष्ट्यांचा हात त्याचवर पडो. तेव्हा दाविदाने शौलाला म्हटले, मी राजाचा जावई व्हावे असा मी कोण आहे? माझा जीव काय आणि इस्रायलामध्ये माझ्या बापाचे कुळ काय? परंतु असे झाले की ज्यावेळेस शौलाची कन्या मेरब दाविदाला द्यायची होती तेव्हा ती अद्रियेल महोलाथी याला पत्नी करून देण्यात आली. तेव्हा शौलाची कन्या मिखल ही दाविदावर प्रीती करीत असे आणि हे शौलाला सांगितले असता त्यास बरे वाटले. तेव्हा शौलाने म्हटले, मी ती त्यास देईन आणि ती त्यास पाशरूप होईल आणि पलिष्ट्यांचा हात त्याचवर पडेल. मग शौलाने दाविदाला दुसऱ्यांदा म्हटले की तू माझा जावई होशील. शौलाने आपल्या चाकरास आज्ञा केली की तुम्ही दाविदाला गुप्तपणे बोलून म्हणा की पहा, राजा तुझवर संतुष्ट आहे आणि त्याचे अवघे चाकर तुझवर प्रीती करतात, तर आता राजाचा जावई हो. शौलाच्या चाकरांनी हे शब्द दाविदाला सांगितले तेव्हा दाविदाने म्हटले की राजाचा जावई होणे ही तुमच्या हिशोबात हलकी गोष्ट आहे की काय? मी तर दीन व तुच्छ असा मनुष्य आहे. मग असे जे दाविदाने म्हटले ते शौलाच्या चाकरांनी त्यास सांगितले. तेव्हा शौलाने म्हटले, तुम्ही दाविदास असे म्हणा, राजाच्या शत्रूंचा सूड उगवावा म्हणून पलिष्ठ्यांच्या 100 अग्रत्वचा याशिवाय काही हुंडा राजा मागत नाही, परंतु दाविदाला पलिष्ठ्यांच्या हाताकडून मारावे असे शौलाने इच्छिले होते. मग त्याच्या चाकरांनी हे शब्द दाविदाला सांगितले. तेव्हा राजाचा जावई होणे हे दाविदाला बरे वाटले. नेमलेली वेळ अद्याप समाप्त झालेली नव्हती. तेव्हाच दाविदाने उठून आपल्या मनुष्यांसह जाऊन 200 पलिष्ठ्यास जीवे मारले आणि त्यांच्या अग्रत्वचा आणून आपण राजाचा जावई होण्यासाठी राजाजवळ त्या मोजून दिल्या. तेव्हा शौलाने आपली कन्या मिखल त्यास पत्नी करून दिली. मग हे पाहून शौलाला कळले की परमेश्वर दाविदाच्या बरोबर आहे आणि शौलाची कन्या मिखल हिने त्याचवर प्रीती केली. तेव्हा शौल दाविदाला अधिक भ्याला आणि शौल दाविदाचा कायमचा वैरी झाला. नंतर पलिष्ठ्यांचे सरदार लढायास बाहेर आले आणि असे झाले की ते आले असता दाविद शौलाच्या सर्व चाकरांपेक्षा चतुराईने वर्तला आणि त्याचे नाव प्रसिद्ध झाले.